प्रिय ओला पार्टनर, ओलाला या गोष्टीचा अभिमान आहे की आम्ही सण आणि उत्सवांच्या वेळी प्रवास करणं किती सोपं आणि आरामदायक बनवलं आहे. 31 डिसेंबरच्या रात्री तुमची जास्त गरज भासण्याची आशा आहे. तुमच्यासाठी त्या रात्री जास्त कमाई करण्याच्या बऱ्याच संधी असतील. 31 तारखेला गाडी चालवताना काही गोष्टींचं भान ठेवा. सगळी बुकिंग स्वीकारा. तुमच्याकडे येणाऱ्या कुठल्याही बुकिंगला